सुपर हिट्स 93.5 रेड एफएम वर रुद्रा तुमच्या सोबत शो सुरू आहे. मॉर्निंग नंबर वन अँड मॉर्निंग नंबर वन मध्ये रंगपंचमी सेलिब्रेशन बद्दल आपलं बोलणं जरा सुरू होतं. कुठच्या ठिकाणचं सेलिब्रेशन प्रचंड छान वाटलं, कुठं कमीत कमी पाण्याचा वापर झाला, या सगळ्या गोष्टींबद्दल बोलत असताना त्या सगळ्या सामाजिक संस्था ज्यांनी इनिशिएटिव्ह घेऊन लोकांना इन्स्पायर करण्याचं काम केलं होतं की बाबांनो कमीत कमी पाणी वापरा, त्या सगळ्यांना सलाम. यंदाच्या वर्षी रहाड ज्या ज्या ठिकाणी असते त्या लोकांना रहाड एन्जॉय करता आली नाही, पण तरीसुद्धा त्यांनी अत्यंत पॉझिटिव्हली हा निर्णय घेतला, त्या सगळ्यांना सलाम. आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट, थोड्या वेळापूर्वी कॉल आला होता ऋतुजाचा. ऋतुजा म्हणते आहे की तिच्या एरियामध्ये एक फार सुंदर प्रकल्प त्यांनी केला, त्यांनी अजिबात पाणी वापरलं नाही, त्यांनी रंगपंचमी साजरी केली नाही, अजिबात रंगपंचमी साजरी केली नाही. पण त्या व्यतिरिक्त पाणी वेस्टेज जिथे जिथे होतं ना, म्हणजे नळ गळणं असो, आपण मागच्या आठवड्यात खूप मोठी मोहीम केली होती मॉर्निंग नंबर वनमध्ये, काही अशा लोकांसोबत बोलणं झालं होतं की जे स्वयंप्रेरणेनं लोकांना वॉटर वेस्टेज करू नका यासाठी इन्स्पायर करता आहेत. ऋतुजाच्या एरियामध्ये पाण्याची गळती असेल किंवा एखाद्याच्या वॉटर प्युरिफायरमधलं पाणी खराब होत असेल, ते खराब पाणी फेकून दिलं जात असेल किंवा पाणी साचवलं आणि नंतर फेकून दिलं, या सगळ्या गोष्टींबद्दल त्या सगळ्या एरियातल्या पोरांनी, आई वडिलांनी सगळ्यांनी मिळून चर्चा केली, ते सगळे टेक्निकल प्रॉब्लेम सॉल्व्ह केले. जिथे मीटर नव्हते तिथे मीटर बसवून घेतले गेले, जिथे दुरुस्तीची गरज होती तिथे दुरुस्ती करून घेतली, आणि आपल्या एरियातून हा बो आपण दिलेला एक त्याला आधार, त्या गोष्टीला दिलेला एक सपोर्ट पाणी बचतीसाठी, असं त्यांनी घोषित केलं. व्हेरी गुड. आणि या गोष्टीमुळे होतं काय माहिती का, खूप आनंद अनुभवायला मिळतो. नाशिक रुद्रा आहे तुमच्यासोबत, या सगळ्या आनंदाला सलाम करत ऋतुजाच्या एरियात जी जी लोक राहतात त्या सगळ्यांसाठी टाळ्या बॉस. रुद्रा आहे तुमच्यासोबत मॉर्निंग नंबर वनमध्ये, बजाते राहो.